पहिला इतिहास अध्याय 12। दावीद सिकलाग येथे किशाचा पुत्र शौल याच्या भीतीने लपून राहत होता। त्या समयी जे त्याजकडे आले व ज्यांनी त्यास युद्धात कुमक केली ते शूरवीर हे। ते धनुर्धारी असून उजव्या डाव्या अशा दोन्ही हातांनी गोफण गुंडे व धनुष्यबाण मारीत असत। हे शौलाच्या भाऊबंदांपैकी असून बन्यामिनी वंशातले होते। त्यातला प्रमुख अहियेजर व दुसरा योवाश हे गिबावासी शमायाचे पुत्र, तसेच अजमावेत याचे पुत्र यजियल व पेलेट, बराका व अनाथोथी येहू, गिबोनी इश्माया हा तिसातला एक महावीर असून त्या तिसांवर नायक होता, आणि यिर्मया, यहजियल, योहानान, गदेराथी योजाबाद, एलुजय यरिमोत, बाल्या, शमर्या, हरूफी शफट्या, एलकाना, इशिया, अजरेल, योबेजर व याशबाम हे कोरहाचे वंशज, आणि गदोरी यरोहामाचे पुत्र योएला व जबद्या। दावीद अरण्यातील गढीत राहत असे तेव्हा गादी लोकातले शूरवीर युद्धकलेत प्रवीण, ढाल व बरची धारण करणारे, सिंहासारख्या मुखाचे आणि पहाडातील हरिणांच्या वेगाने धावणारे असे आपल्या वंशातून वेगळे होऊन दाविदाकडे आले ते हे। एजेर मुख्य, ओबद्या दुसरा, अलियाब तिसरा, मिश्मन्ना चौथा, यिर्मया पाचवा, अत्तय सहावा, एलियल सातवा, योहानान आठवा, एलजाबाद नववा, यिर्मया दहावा आणि मखबन्नय अकरावा हे गादी सेनानायक होते। त्यातला कनिष्ठ शंभरांच्या तोडीचा होता व त्यातला श्रेष्ठ हजारांच्या तोडीचा होता। पहिल्या महिन्यात यार्देन नदी दुथडी भरून वाहते तेव्हा यानीच नदी पार जाऊन पूर्व व पश्चिम ह्या दोन दिशाकडल्या खोऱ्यातील लोकास पळवून लाविले। बन्यामिनी व यहुदी लोकांपैकीही काही लोक दाविदाकडे गढीत गेले। दावीद त्यास सामोरा जाऊन म्हणाला, तुम्ही केवळ मित्रभावाने कुमक करण्यास मजकडे आला असल्यास माझे मन तुम्हाशी जडून राहील, पण तुम्ही माझ्याशी दगा करून मला शत्रूच्या हाती देण्यासाठी आला असल्यास आपल्या पूर्वजांचा देव हे पाहून तुम्हास शासन करो, कारण माझ्या हातून काही उपद्रव झालेला नाही। मग त्या तिसातला प्रमुख जो अमासय यास आत्म्याने व्यापिले व तो म्हणाला, हे दाविदा, आम्ही आपलेच आहो। इशाय पुत्रा, आम्ही आपल्या पक्षाचे आहो। आपले कुशल असो कुशल असो, आपल्या सहाय्यकर्त्यांचेही कुशल असो, कारण आपला देव आपला सहाय्यकारी आहे। यावर दाविदाने त्यास ठेवून घेतले व आपल्या सैन्यावर नायक नेमिले। मनुष्येतलेही काही लोक दाविदास येऊन मिळाले। त्यासमयी तो पलिष्ट्यास मिळून शौलाशी युद्ध करण्यास गेला होता, पण त्याने पलिष्ट्यास सहाय्य केले नाही, कारण पलिष्ट्यांच्या सरदारांनी आपसात सल्ला करून त्यास लावून दिले। ते म्हणाले, तो आमची शिरे जोखमात घालून आपला स्वामी शौल यास पुन्हा जाऊन मिळावयाचा। तो सिकलाग येथे गेला तेव्हा मनुष्येतले अदनाह, योजाबाद, यदियल, मिखाएल, योजाबाद, अलीहू, सिलथय हे मनुष्येचे सहस्त्रपती फितून त्याजकडे गेले। त्यांनी लुटारूंच्या टोळीपासून दाविदाचे रक्षण केले। ते सर्व शूरवीर असून सेनानायक होते। दररोज लोक दाविदाची कुमक करण्यासाठी त्यास येऊन मिळत। शेवटी त्याची देवाच्या सेनेसारखी मोठी सेना बनली। परमेश्वराच्या वचनानुसार शौलाचे राज्य दाविदाच्या हाती द्यावे म्हणून जे लोक युद्ध करण्यासाठी हत्यारबंद होऊन हेब्रोन येथे त्याजकडे आले त्यांच्या प्रमुखांची गणती ही। यहुदी लोकातले ढालबरची धारण करणारे लढावयास हत्यारबंद झालेले लोक 6,800, शिमोनी वंशातले लढाईस सिद्ध झालेले शूरवीर 7,100, लेव्यातले 4,600 इतके होते। अहरोन घराण्याचा नायक यहोयादा होता। त्याच्याबरोबर 3700 लोक होते. सादोक नावाचा एक तरुण महावीरही आला, त्याचबरोबर त्याच्या बापाच्या घराण्यातले 22 सेनानायक आले. शौलाचे भाऊबंद बन्यामिनी यापैकी 3000 आले, कारण हा वेळ पावेतो बहुतेक बन्यामिनी लोक शौलाच्या घराण्यास धरून होते. एफ्रायमी लोकातले महावीर जे आपापल्या पितृकुळातील नामांकित पुरुष होते ते 20800 आले. मनश्शेच्या अर्ध्या वंशातले 18000 लोक दाविदास राजा करण्यास आले, त्यांची नावे नोंदण्यात आली. कालप्रवृत्ती ओळखून इस्रायलाने काय करावे हे ज्यांना कळत होते असे इस्साखार वंशातील 200 नायक आले. त्यांचे सर्व भाऊबंद त्यांच्या आज्ञेत होते. युद्धाच्या सर्व प्रकारच्या हत्यारांनी सज्ज होऊन सैन्याचा व्यूह रचून चालून जाणारे जबुलून वंशातले 50000 योद्धे आले. त्यास व्यूहरचना चांगली करिता येत असून त्यांचे मन दुटप्पी नसे. नफ्ताली वंशातले सेनानायक 1000 व त्याचबरोबर ढाल व भाला धारण करणारे 37000 आले. सैन्याची व्यूहरचना करणारे दान वंशातले 28600 योद्धे आले. सैन्याची व्यूहरचना करणारे व सैन्याबरोबर लढाईस जाणारे आशेर वंशातले 40000 योद्धे आले. यार्देनेच्या पूर्वेस राहणारे रौबेनी गादी व मनश्शेचा अर्धा वंश यातले 1,20,000 लोक युद्धाच्या सर्व प्रकारच्या हत्यारांनी सज्ज होऊन आले. हे सर्व व्यूहरचना करणारे योद्धे दाविदास सर्व इस्रायलांचा राजा करावे म्हणून हेब्रोन येथे खऱ्या मनाने आले. दाविदास राजा करावे म्हणून वरकड सर्व इस्रायल लोकही एकदिल झाले. ते तेथे 3 दिवस दाविदाबरोबर खातपीत राहिले, कारण त्यांच्या भाऊबंदांनी त्यांच्यासाठी सर्व सामग्री तयार केली होती. याखेरीज त्यांच्या आसपास जे राहत होते म्हणजे इस्साखार जबुलून व नफ्ताली या प्रांतापर्यंत जे राहत होते त्यांनी भाकरीचे पीठ, अंजिरांच्या ढेपा, खिसमिसांचे घड, द्राक्षारस, तेल आदी करून भोजनवस्तू, गाढवे, उंट, खेचरे व बैल यावर लादून आणल्या. त्याप्रमाणेच त्यांनी बैल व शेरडे मेंढरे अपरिमित आणली, कारण इस्रायलात उत्सव चालला होता.